चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पंजाबच्या गरीब गरजूंना शुगर फेड देणार 20 लाख किलो साखर। पंजाबचे सहकार मंत्री एस सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सांगितलं की शुगर फेड कडून कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान गरीब गरजूंना 20 लाख किलो साखर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यापैकी 50,000 किलो साखर यापूर्वीच वाटण्यात आली आहे। रंधावा म्हणाले, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या संकटावेळी लोकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी, घरात राहण्यासाठी, गरीब आणि गरजूंना रेशन उपलब्ध करण्यासाठी सर्व गोष्टी आवश्यक केलेल्या आहेत। ते म्हणाले, ही जबाबदारी खाद्य नागरिक पुरवठा विभागावर सोपवण्यात आली आहे। तसंच शुगर फेडकडून 1 किलो साखरेचे 20 लाख पॅकेट उपलब्ध केले जातील। रविवारी 50,000 पॅकेट पाठवले आहेत आणि येणाऱ्या दिवसात उर्वरित पॅकेटही पाठवली जातील। ते म्हणाले, या आवश्यक वस्तूंची उपलब्धता निश्चित करणं आणि याचा काळा बाजार पूर्णपणे रोखण्यासाठी प्रयत्न करू।